हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:29 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में थॉट ऑफ द डे का है ये टाइम. बड़े अजीब से आजकल इस दुनिया के मेले है, दिखती तो भीड़ है पर चलते सब अकेले है. ही सिच्युएशन सध्या फार जास्त पाहायला मिळते आहे आणि एकटे म्हणा हा जो प्रकार आहे ना हा जरा जास्तच वाढत चाललेला आहे. म्हणजे मित्र मंडळी या सगळ्यांना भेटणं ह्या गोष्टी जरा कुठेतरी कमी होत चाललेल्या आहेत. बरं, मित्रमंडळी आप्तस्वकीय यांना जर आपण भेटू शकत नसू तर किमान कॉन्टॅक्ट ठेवणं तर गरजेचं आहे. कायम लोक ओरडत असतात, अरे कोणी एवढा बिझी आहे नसतं, तू काय हाय का, तू काय तो आहे का, नानाविध उपाध्या दिल्या जातात. जरा वेळ काढा आपल्या लोकांसाठी, आयुष्य सुंदर होईल. आता माझी सटकली फ्रॉम सिंघम रिटर्न्स. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो.